आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभेत वित्त विधेयक 2025 तर राज्यसभेत आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 आवाजी मतदानानं मंजूर। रस्ते सुरक्षितता शिक्षण शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सूचना। पायाभूत सुविधा वीज रस्ते पाणी इत्यादी 10 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारा 1,00,000 कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेला दिल्लीचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर। आणि खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी पटकावली 14 सुवर्णपदकांसह एकंदर 36 पदकं। आता सविस्तर बातम्या। वित्त विधेयक 2025 करदात्यांचा सन्मान जपणारं असून व्यवसाय सुलभतेसाठी करसवलती प्रदान करणारं असल्याचं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत केलं। वित्त विधेयक 2025ला काल लोकसभेमध्ये मंजुरी देण्यात आली, त्यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री बोलत होत्या। येत्या पावसाळी अधिवेशनात नवीन प्राप्तीकर विधेयक चर्चेला आणलं जाईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली। नव्या करव्यवस्थेअंतर्गत 12,00,000 रुपये उत्पन्न असलेल्या करदात्यांनाही शून्य कर भरावा लागणार असून करदात्यांना अभूतपूर्व करसवलत देणारं हे विधेयक असल्याचं सीतारामन यावेळी म्हणाल्या। वित्त विधेयकाबरोबरच लोकसभेत काल बॉयलर विधेयक 2024ला मंजुरी देण्यात आली। स्टीम बॉयलरला स्फोटांपासून जीवितहानी टाळण्याची तसंच मालमत्तेचं रक्षण करण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे। राज्यसभेत हे विधेयक आधीच मंजूर करण्यात आलं आहे। सर्व संबंधित भागधारकांशी चर्चा केल्यानंतर हे विधेयक संसदेत मांडण्यात आल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं। तत्पूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगाशी संबंधित निधी न दिल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये निदर्शनं केली। राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला बळकटी देणारं आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 राज्यसभेमध्ये काल आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं। लोकसभेनं हे विधेयक आधीच मंजूर केलं आहे। या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपत्ती व्यवस्थापन निधी वितरणात पारदर्शकता आहे असं सांगून कोणत्याही राज्यांबाबत भेदभाव केल्याचे आरोप फेटाळून लावले। आपत्कालीन घटनांची व्याप्ती आणि प्रमाण बदललं असल्यानं त्यावरचा आपला प्रतिसाद बदलणं ही काळाची गरज असल्याचं शहा यांनी नमूद केलं। नव्या सुधारणांअंतर्गत दोन्ही प्राधिकरणांना राष्ट्रीय कार्यकारी समिती आणि राज्य कार्यकारी समितीऐवजी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। यासोबतच राज्य सरकारांना राज्याची राजधानी आणि महानगरपालिका असलेल्या शहरांसाठी स्वतंत्र शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्याचा अधिकारही बहाल करण्यात आला आहे। काँग्रेससह विविध पक्षाच्या सदस्यांनी या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेतला। या विधेयकात पीएम केअर्स फंडाचा तपशील किंवा त्याचा वापर कसा केला गेला याचा उल्लेख नसल्याची टीका काँग्रेसचे नीरज डांगी यांनी केली। हे विधेयक अधिक छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावं अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संतोषकुमार पी यांनी केली आहे। देशातल्या रस्ते अपघातात 60% अधिक मृत्यू 18 ते 45 वर्ष वयोगटातील लोकांमध्ये होत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। अपघातांमुळे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नाचं 3% नुकसान होत असल्याचंही गडकरी यांनी स्पष्ट केलं। दिल्लीत अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स आयोजित रस्ता सुरक्षेसाठी तंत्रज्ञान हस्तक्षेप अमेरिका आणि भारत भागीदारी या चर्चेमध्ये ते बोलत होते। वाहतूक नियम आणि कायद्यांबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी शाळांनी अभ्यासक्रमामध्ये रस्ते सुरक्षा शिक्षण समाविष्ट करावं अशी सूचनाही गडकरी यांनी यावेळी केली। केंद्र सरकारच्या सर्व समाज आणि समुदायांमध्ये एकात्मता साधणाऱ्या धोरणांमुळे जम्मू आणि काश्मीरमधून फुटीरतावादी चळवळींचा प्रभाव संपुष्टात आला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। हुरियतशी संबंधित दोन संघटनांनी फुटीरतावादापासून फारकत घेत या गटांशी असलेले आपले सर्व संबंध तोडण्याचा निर्णय काल जाहीर केला। याबाबतची माहिती शहा यांनी समाज माध्यमांवर आपल्या एका पोस्टद्वारे दिली आहे आणि या निर्णयाचं स्वागतही केलं आहे। त्यामध्ये शहा यांनी हे प्रतिपादन केलं आहे। छत्तीसगडमधल्या दंतेवाडा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात काल सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 3 माओवादी ठार झाले। यापैकी एक जण दंडकारण्य विशेष विभागीय समितीचा सदस्य म्हणून कार्यरत होता. सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचं दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. लोकसभेत आज वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर करण्यात येणार आहे, तर राज्यसभेत बँकिंग सुधारणा विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. तब्बल 1,00,000 कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेला दिल्लीसाठीचा अर्थसंकल्प काल मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी विधिमंडळामध्ये सादर केला. नव्यानं स्थापन झालेल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे अर्थखात्याचा पदभारही असल्यामुळे त्यांनी सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर केला. यावर्षीच्या दिल्ली अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत 31.58% वाढ झाली आहे. दिल्ली विधानसभेत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माध्यमांना संबोधित करताना रेखा गुप्ता म्हणाल्या की शिक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीत 17% वाढ झाली असून त्यासाठी 19,291 कोटी रुपयांची तरतूद आहे. सरकारनं वाहतूक क्षेत्रासाठीच्या तरतुदीत अर्थसंकल्पात 73% वाढ केली असून गृहनिर्माण आणि शहरी विकासासाठीच्या तरतुदीत 9% वाढ झाली असल्याचं रेखा गुप्ता यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. या अर्थसंकल्पात गेल्या वेळेपेक्षा दुप्पट अर्थात 28,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारची प्रमुख योजना असलेल्या महिला समृद्धी योजनेसाठीही अर्थसंकल्पात 5,100 कोटी रुपयांची तरतूद आहे. वाहतूक क्षेत्रासाठी 12,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तर पिण्याचं स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी 9,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. राष्ट्रीय राजधानीत 100 वेगवेगळ्या ठिकाणी अटल कॅन्टीन स्थापन करण्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पामध्ये 100 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी राजधानीत 50,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील अशी घोषणाही गुप्ता यांनी केली असून ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी 3,200 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाला ऐतिहासिक आणि आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प म्हटलं असून पायाभूत सुविधा, विकास, वीज, रस्ते आणि पाणी यासारख्या 10 क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करणारा हा अर्थसंकल्प दिल्लीला जागतिक पायाभूत सुविधांचं केंद्र बनवेल असा विश्वासही व्यक्त केला आहे. भारताला 2047 पर्यंत आत्मनिर्भर देश बनवण्याच्या प्रक्रियेत अल्पसंख्याक समुदायाचं योगदान महत्वाचं असणार आहे असं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं झालेल्या राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेमध्ये बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमामधून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 120वा भाग असेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल अनिवार्य करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या बदलांनुसार मतदार नोंदणीसाठी नागरिकत्वाचा कागदोपत्री पुरावा आवश्यक असून निवडणुकीच्या दिवसापर्यंत सर्व मतपत्रिका मिळण्याची खात्री करणं आवश्यक ठरवण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भारतीय लष्करात कार्यरत असलेले हवालदार रामदास बढे यांना काल जम्मू काश्मीरमधल्या तंगधर जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झालं. त्यांच्या पार्थिव देहावर संगमनेर तालुक्यातल्या मेंढवण या त्यांच्या मूळ गावी आज दुपारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंनी आतापर्यंत 14 सुवर्णपदकांसह एकंदर 36 पदकं पटकावली आहेत. यामध्ये मैदानी स्पर्धांमधल्या 10 सुवर्णपदकांचा समावेश आहे. भालाफेकमध्ये F-13 या प्रकारात महाराष्ट्राच्या प्रतीक पाटीलनं कांस्य पदक तर कोल्हापूरच्या स्नेहल बेनाडे हिनं महिलांच्या गोळाफेक प्रकारामध्ये रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या F-56 प्रकारात मीना पिंगणे हिनं थाळीफेक करत तिसरं स्थान मिळवलं. राजश्री कासदेकर हिनं भालाफेकीमध्ये कांस्य पदक प्राप्त केलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. लोकसभेत वित्त विधेयक 2025 तर राज्यसभेत आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक 2024 आवाजी मतदानानं मंजूर. रस्ते सुरक्षितता शिक्षण शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सूचना. पायाभूत सुविधा, वीज, रस्ते, पाणी इत्यादी 10 क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करणारा 1,00,000 कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेला दिल्लीचा अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये सादर. आणि खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी पटकावली 14 सुवर्णपदकांसह एकंदर 36 पदकं. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.